प्रेषितांची कृत्ये अध्याय 10. कैसरिया येथे कर्नेल नामे कोणी एक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत जमादार होता. तो धार्मिक व आपल्या सर्व कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा, लोकास फार दानधर्म करणारा व देवाची नित्य विनंती करणारा असा होता. त्याने दिवसाच्या सुमारे 3 प्रहरी प्रत्यक्ष असा दृष्टांत पाहिला की आपणाकडे देवाचा दूत येत असून अशी हाक मारित आहे,
कर्नेलिया.
तेव्हा तो त्याचकडे लक्ष लावून भयभीत होऊन म्हणाला,
काय महाराज?
त्याने त्यास म्हटले,
तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म ही देवासमोर स्मरणार्थ आली आहे. तर आता यापोस माणसे पाठी आणि शिमोन पेत्र नावाच्या एका पुरुषाला बोलावून आण. तो शिमोन नावाच्या कोणा एका चांभाराच्या येथे पाहुणा आहे. त्याचे घर समुद्राच्या काठी आहे.
जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरास व आपली एकनिष्ठेने सेवा करणाऱ्यातील एका धार्मिक शिपायास बोलाविले आणि त्यांच्याजवळ सर्व सविस्तर सांगून त्यास यापोस पाठविले. ते दुसऱ्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येत आहेत तो 2 प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करावयास धाब्यावर गेला. तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यात त्याचे देहभान सुटले. तेव्हा आकाश उघडलेले व मोठ्या चांदव्यासारखे 4 कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असे तो पाहता झाला. त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद प्राणी, सरपटणारे जंतू आणि आकाशातील पाखरे होती. मग त्यास अशी वाणी झाली की,
पेत्रा उठ, मारून खा.
पेत्र म्हणाला,
नको नको प्रभू, असे कसे होईल? कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे मी कधी काही खाल्ले नाही.
मग दुसऱ्याने त्यास वाणी झाली की,
देवाने जे शुद्ध केले ते तू निषिद्ध मानू नको.
असे 3 वेळा झाले आणि लागलेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले. आपण पाहिलेला दृष्टांत काय असावा याविषयी पेत्र विचारात पडला असता पहा, कर्नेल्याने पाठवलेली माणसे शिमोनाचे घर शोधून दरवाजाजवळ येऊन उभी राहिली आणि त्यांनी हाक मारून विचारिले,
शिमोन पेत्र येथे पाहुणा आहे काय?
पेत्र त्या दृष्टांताविषयी विचार करीत असता आत्मा त्याला म्हणाला,
पहा, 3 माणसे तुझा शोध करीत आहे, तर उठून खाली चल आणि काही कांक्षा न धरिता त्यांच्याबरोबर जा, कारण मी त्यास पाठविले आहे.
पेत्र त्या मनुष्याकडे खाली येऊन म्हणाला,
पहा, ज्याचा तुम्ही शोध करीता तो मी आहे. कोणत्या कारणास्तव तुमचे येथे येणे झाले?
ते म्हणाले,
कर्नेल जमादार हा धार्मिक मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहुदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने कळविले आहे की आपणाला आपल्या घरी बोलावून आपणापासून 2 शब्द ऐकावे.
मग त्याने त्यास आत बोलावून त्यांचा पाहुणचार केला. दुसऱ्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापोतील बंधुवर्गापैकी कित्येक त्याच्याबरोबर गेले. दुसऱ्या दिवशी ते कैसरियास पोहोचले. तो कर्नेल आपल्या नातलगास व इष्टमित्रास जमवून त्यांची वाट पाहत होता. पेत्र आत जात असता कर्नेलाने त्याची भेट घेतली आणि त्याच्या पाया पडून नमस्कार केला. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला,
उभे राहा, मीही मनुष्यच आहे.
मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला. तेव्हा त्याने पुष्कळ लोकांना एकत्र जमलेले पाहिले. त्याने त्यास म्हटले,
यहुदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर संबंध ठेवणे किंवा त्याच्याजवळ जाणे त्याला अशास्त्र आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखविले आहे. यास्तव मला बोलावणे झाल्यामुळे मी काकू न करता आलो. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलाविले?
तेव्हा कर्नेल्य म्हणाला,
आज 4 दिवस झाले मी आपल्या घरी 3 प्रहरी प्रार्थना करीत होतो. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र घातलेला एक मनुष्य मज पुढे उभा राहून म्हणाला, कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझे दानधर्म देवासमोर स्मरण्यात आले आहे. यास्तव यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन याला बोलाव. तो समुद्राच्या काठी शिमोन चांभार याच्या घरी पाहुणा आहे, म्हणून मी आपणाकडे माणसांना तत्काळ पाठविले। आपण आला हे बरे केले। तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञा पिले आहे ते ऐकावे, म्हणून आम्ही सर्व येथे देवासमोर आहोत।
तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ करून म्हटले,
देव पक्षपाती नाही हे मला पक्के समजते। तर सर्व राष्ट्रांपैकी जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्य धर्मशील आहेत तो त्याला मान्य आहे। येशू ख्रिस्त जो सर्वांचा प्रभू आहे त्याच्याद्वारे देवाने शांतीची सुवार्ता गाजविताना आपले वचन इस्रायलाच्या संततीस पाठविले। योहानाने जो बाप्तिस्मा गाजविला त्यानंतर गालिलापासून प्रारंभ होऊन सर्व यहुद्यामध्ये घडलेली गोष्ट तुम्हाला माहीत आहे। नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला, तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत असे, कारण देव त्याच्या बरोबर होता आणि त्याने यहुदांच्या देशात व यरुशलेमात जे काही केले त्या सर्वांचे आम्ही साक्षी आहोत। त्यांनी त्याला खांबावर टांगून मारिले, त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठविले व त्याने प्रगट व्हावे असे केले। तरी हे प्रगटीकरण सर्व लोकांस नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हास केले, त्या आम्ही तो मेलेल्यातून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले। त्याने आम्हास आज्ञा केली की लोकांस उपदेश करा व साक्ष द्या की देवाने नेमलेला जिवंतांचा व मेलेल्यांचा असा न्यायाधीश हाच आहे। त्याचविषयी सर्व संदेष्टे साक्ष देतात की त्याचवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापापासून मुक्ती मिळेल।
पेत्र हे बोलत असता वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा आला। मग विदेशी लोकांस पवित्र आत्म्याचे दान भरपूर मिळाले आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या सर्व सुनती लोकांना आश्चर्य वाटले, कारण त्यांनी त्यांना अनेक भाषा बोलताना व देवाचे स्तवन करीताना ऐकले। तेव्हा पेत्राने म्हटले,
ज्यांना आमच्यासारखा पवित्र आत्मा मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा करण्याकरिता कोणाच्याने पाणी मना करवेल काय?
मग येशू ख्रिस्ताच्या नामात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी त्याने आज्ञा केली। तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली।